स्तोत्र संहिता अध्याय 124. आता इस्रायलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता, जेव्हा लोक आमच्या विरुद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते? जेव्हा त्यांचा क्रोध आमच्या विरुद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते, जलाने आम्हास धुऊन दूर नेले असते, प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते, मग खवळलेल्या जलाने आम्हास बुडवले असते. परमेश्वराचा धन्यवाद हो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही. पक्ष्याप्रमाणे पारद्याच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे. पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.